अध्याय 18वा श्लोक 51वा। बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादिन विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ युदस्य च। तरी गुरु दाविलिया वाटा एवन विवेक तीर्थ तटा धोनिया मळकटा बुद्धीचा तेणे। मग राहूने उगळली प्रभा चंद्रे आलिंगिली तैसी शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी। सांडूनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्वत्यागे स्वचिंतनी पडली तैसी। आणि ज्ञाना ऐसे जिव्हार नेवो नेवो निरंतर इंद्रियी केले थोर शब्दादिकजे। ते रश्मिजाळ काढलेया मृगजळ जायलया तैसे धृतिरोधे तया पाचाही केले। नेडता अधमाचिया अन्न खादलिया कीजे वमन तैसी वोकविली सवासन इंद्रिये विषयी। मग प्रत्येक आवृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे तैसी प्रायश्चित्ते धुवटे केली येणे। पाठी सात्विके धीरे तेणे शोधारली तिये करणे मग मनेसी योगधारणे मेळविली। देवीची प्राचीने इष्टानिष्टे भोगेसी येऊनी भेटे तेथ देखिलिया ही वोखटे द्वेषू न करी। ना गोमटेची विपाये ते आणूनी पुढा सुये तया लागी न होये साभिलाशू। यापरी इष्टानिष्टी रागद्वेष किरीटी तेजूनी गरी किरीकपाटी निकुंजी वसे।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरुंची। पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य या भक्तींच्या संदर्भामध्ये जे निरूपण चाललेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये आलेला या संबंधीचा विषय त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायाच्या प्रारंभी केलेलं हे गुरु नमन पाहतो आहोत। आता या शब्दाचा अर्थ आपण पाहिला भगवद्गीतेच्या अंगाने 14 अध्यायापर्यंत गीता सांगून झाल्यानंतर आणि 15वा अध्याय हा अखेरचा अध्याय असल्यामुळं जाणकारांच्या मते 16 आणि 17 हे परिशिष्ट स्वरूपात आलेले आहेत आणि 18 हा कलशाध्याय म्हणून एकाध्यायी गीता। त्यामुळे 15वा अध्याय ज्या ठिकाणी भगवंतांनी समारोप केला इति गुह्य तमम शास्त्रम असे शब्द वापरून त्या अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानेश्वर महाराज आता असा शब्द वापरतात. एवढी भगवद्गीता सांगून झाल्यानंतर आता एकच कर्तव्य उरत, ते म्हणजे हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. ब्रह्म आणि सद्गुरू हे जर एकच असतील, एकमेकांची प्रतिष्ठा असतील, ब्रह्माची प्रतिष्ठा जर सद्गुरू असतील आणि सद्गुरू ब्रह्मामध्येच स्थित असतील, तर आता एकच गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे आपलं हृदय, आपला हृदयाकाश शुद्ध करणं आणि त्या ठिकाणी सद्गुरूंची पावलं प्रतिष्ठापित करणं. अशा तऱ्हेने आता या शब्दाचा अर्थ आपण पाहिला आणि जी गुरुस्तवनं आलेली आहेत त्या गुरुस्तवनांमध्ये देखील एक सलग विषय आहे. त्या अंगाने देखील आता हा शब्द कसा येतो ते आपण पाहिलं. भगवद्गीतेच्या प्रमाणे आपलं हृदय चौफाळून म्हणजे चोहो बाजूनी शुद्ध करून, हृदय चोहो बाजूनी शुद्ध करून वर सद्गुरूंची पावलं बसवावीत, पावलांची प्रतिष्ठापना करावी. या विषयाला उत्कृष्ट संदर्भ आहे तो म्हणजे ध्यानाचा. आणि तितकाच उत्कृष्ट संदर्भ आहे तो म्हणजे भक्तीचा. ध्यानाच्या बाबत हृदय म्हणजे हा मस्तकाचा प्रदेश आणि भक्तीच्या बाबत हृदय म्हणजे हा हृदयाचा प्रदेश. ध्यानाच्या अंगाने जर पाहिलं आणि हृदय चोहो बाजूनी शुद्ध करायचं असं जर म्हटलं, ज्या ठिकाणी सद्गुरूंच्या पावलांची म्हणजे बोधाची प्रतिष्ठापना होणार आहे, तो भाग अत्यंत निर्मळ पवित्र शुद्ध असा असल्याखेरीज सद्गुरूंची पावलं तिथं आणून बसवता येत नाही, त्या ठिकाणी बोध स्थिर होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात की मोक्ष देईल ज्ञान येथे नाही कीर आन परिते थारे ऐसे मन शुद्ध होवावे. हृदयभूमी मन शुद्ध झाल्याखेरीज ज्ञानानी मोक्ष प्राप्त कसा होईल, या बोलण्यामध्ये जरी काही वावगं नसलं तरी देखील ज्ञानानीच मोक्ष हे बोलणं जरी खरं असलं तरी देखील तो बोध मनामध्ये स्थिर राहील याची तर गरज आहे. मनामध्ये जर स्थिरच राहू शकत नसेल बोध, झिरपून निघून जात असेल, निसटून जात असेल, तर ज्ञान तरी कसं मोक्ष देणार. त्यामुळे हृदयभूमी शुद्ध करणं, सद्गुरूंच्या पावलांची बोधाची प्रतिष्ठापना करण्यासाठी ही गरजेची गोष्ट आहे, ही आवश्यक गोष्ट आहे. मन करारे निर्मळ सर्व सिद्धींचे कारण असं तुकाराम महाराज म्हणतात. हे मन निर्मळ केल्यानंतर मग तिथं गोपाळ येऊन राहतो. त्याच्याशिवाय गोपाळ येऊन राहायला बांधील नाही, तो येऊन स्थिर होऊन वस्तीकर होऊन राहू शकत नाही. ज्या साधकाचं वर्तन सातत्यपूर्ण नाही, ज्या साधकाचे विचार सातत्यपूर्ण नाहीत, अनियमितता आहे, ज्याचे भोग सातत्यपूर्ण नाही आणि विचारातही अनियमितता आहे, अशा साधकाच्या अंतःकरणामध्ये अथवा हृदयभूमीमध्ये सद्गुरूंची पावलं स्थिर कशी होणार. म्हणून ज्या ठिकाणी सद्गुरूंची पावलं स्थिर होणार ती हृदयभूमी, ते हृदयाकाश शुद्ध करणं ही प्रीकंडिशन आहे बोध होण्यासाठी म्हणून. नाहीतर सगळी भगवद्गीता ऐकल्यानंतर देखील उपयोग होणार नाही, ज्ञान समजल्यासारखं वाटेल पण ते वृत्तीवर आरूढ होणार नाही. आणि हे हृदय सर्व बाजूंनी शुद्ध करणं, याच्यासाठी शास्त्रीय उपाय जर काही असतील तर यम आणि नियम हे शास्त्रीय उपाय आहेत. त्यांनीच मन निर्मळ होतं, शुद्ध होतं. यम आणि नियम, यम याचा अर्थ मानसिक व्रत आणि नियम म्हणजे कायिक व्रत. मानसिक आणि कायिक अशी जी व्रतं सांगितलेली आहेत त्या व्रतांनीच आंतरबाह्य असं जीवन सुधारेल. जर नीट आणि शांतपणाने विचार केला तर कायिक आणि मानसिक चाप बसल्याखेरीज नीट नियमाचा व्रतांचा तशा तऱ्हेने परमार्थ करण्याची केवळ इच्छा असल्यामुळं परमार्थ होऊ शकत नाही, याची अतिशय गरज आहे. हे यम याचा अर्थ मानसिक व्रत, व्रत असा शब्द आहे. व्रत याचा अर्थ निष्ठेनी त्या गोष्टीचा सर्व काळ पाठपुरावा करणं म्हणजे व्रत. ही जी व्रत आहेत ही पाच सांगितलेली आहेत, पाच यम सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम सांगितलेले आहेत. हृदय जर शुद्ध करायचं असेल तर हृदयामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये असणारे खळमळ जाणं ही गरजेची गोष्ट आहे. म्हणून अहिंसा म्हणजे दुसऱ्याला न दुखावणं, दुसऱ्याला सुख होईल असं वर्तन करणं मानसिक व्रत सांगितलेलं आहे. मनानी दुसऱ्याला न दुखवणं, मनानी दुसऱ्याला सुख होईल असा प्रयत्न करणं. ज्ञानेश्वर महाराज जगाचा उल्लेख करतात, जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहाटणे ते अहिंसे रूप जाण. साधक आहे आणि साधनेत प्रगती व्हावी असं वाटतं आहे, तीव्र इच्छा आहे, तर मग अहिंसा या व्रताला पर्याय नाही. सत्य याचा अर्थ विश्वाच्या बुडाशी असणारं जे सत्य आहे, सत्तत्व आहे, ते सत्तत्व अंतःकरणामध्ये चांगलंच प्रतिष्ठित होणं. वाचिक सत्य आणि असत्य ही एक गोष्ट आहे, पण अंतिम सत्य ही एक महत्वाची बाब आहे, महत्वाची गोष्ट आहे. आणि हे अंतिम सत्य परमात्मा आहे. तो परमात्मा आपल्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी चांगलाच प्रतिष्ठित होणं. सत् स्वरूप रुचलेपणे बुद्धीचे जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशिहंता असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून मनाच्या बाबत अहिंसेचा भाव कायम असावा, सत्याचा भाव कायम असावा, श्रद्धेने सत्य जपणं. अस्तेय याचा अर्थ कोणाकडूनही काहीही न घेणं असा शास्त्रीय अर्थ केलेला आहे. जी वस्तू आपली नाही अशी वस्तू बळजबरीनी अथवा त्याचा न कळत घेणं याला चोरी असं म्हणतात, स्थेय असं म्हणतात. अस्थेय याचा अर्थ अशा प्रकारे कोणतीही गोष्ट न घेणं, जी गोष्ट आपली नाही अशी. सत्य स्वरूप परमात्मा कायम बुद्धीत ठसल्यामुळे द्वैत बुद्धी जाणं अपेक्षित आहे त्या मनामध्ये. त्यामुळे मग स्वार्थिक प्रवण अशा पद्धतीची चोरी मनतः देखील मनामध्ये न येणं. प्रत्यक्षत नाही, प्रत्यक्षत तर कोणी चोर नाही, पण साधक आहे म्हणून तो चोर नाही. पण मनाने देखील जे जिथं आहे तर ते परमेश्वराने ठेवलेलं आहे आणि ते माझ्याजवळ येण्याची आवश्यकता मला वाटणं त्याच्या न कळत अथवा बळजबरीने, अशी चोरी, अशी इच्छा मानसिक न ठेवणं, ब्रह्मचर्य हेही एक मानसिक व्रत म्हणूनच सांगितलेलं आहे. सर्वत्र ब्रह्मभाव भरून राहिलेला आहे आणि त्या ब्रह्मभावामध्येच मी वर्तन करतो आहे. सर्वत्र परमात्मा परब्रह्मच आहे आणि त्याच्यामध्ये माझं चालणं बोलणं होतं आहे, याला खरं ब्रह्मचर्य असं म्हणतात. माझा आत देखील ब्रह्मभाव आहे आणि बाहेर सर्वत्र ब्रह्म आहे. असा मनुष्य इंद्रिय निग्रह करेल म्हणून ब्रह्मचारी, ब्रह्मचारी या शब्दाचा अर्थ त्यांनी तो सगळ्याच इंद्रियांची त्यांनी ताडातोड केलेली आहे असा असा घेतलेला आहे. पण ब्रह्मचर्य हे मानसिक व्रत म्हणून सांगितलेलं आहे. आणि अपरिग्रह, कोणापासूनही काहीही न घेणं, कोणाकडूनही काहीही न घेणं, मनतः आपल्याला जे जे मिळतं तर ते स्वाभाविक परमात्म्याचंच आहे, दुसऱ्या कोणाकडून मी ते स्वीकारतो असा लाचारीचा भाव त्याच्यामध्ये नसणं. तुम्ही लक्षात घ्या की साधकाचं जीवन एका विशिष्ट शांतीनी होणं जर गरजेचं असेल, साधनेकरता शांती मनाची कर्मांची, तर तो कोणाला फसवणारा, लुबाडणारा, खोटं बोलणारा, करून करत नाही असं म्हणणारा, न करता करीन करीन असं म्हणणारा, अशा प्रकारचं खोटं जीवन साधकाला अशक्य आहे. हृदयभूमी शुद्ध होणं ही गरजेची गोष्ट आहे. म्हणून ही जी पाच यम सांगितलेले आहेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, याचा आपल्या स्वतःच्या जीवनाच्या निर्मळतेशी जसा संबंध आहे तसा सामाजिक संबंध भरपूर आहे. उठसूट कोणालाही दुखवणारा मनुष्य जग त्याला दुखावल्याखेरीज राहणार नाही. त्याला किमान शांतता देखील मिळणार नाही, किमान स्वास्थ्यही मिळणार नाही. डोळे मिटून बसल्यानंतर शत्रूंची आठवण व्हायला सुरुवात होईल, कोण माझा कसा घात करेल याची आठवण व्हायला सुरुवात होईल. मानसिक व्रत, मानसिक नियम म्हणून, मानसिक व्रत म्हणून सांगितलेली आहेत, पण त्याचा एका सुरक्षित सामाजिक जीवनाशीही संबंध आहे, सत्याचाही तेवढाच संबंध आहे, अस्तेयाचाही तेवढाच संबंध आहे, ब्रह्मचर्य याचाही तेवढाच संबंध आहे. जे स्वाभाविक भोग माझ्या वाट्याला आहे त्याच्यापेक्षा अधिक भोगाची अपेक्षा, त्याच्याकरता अन्याय्य वर्तन असं जर केलं तर जग देखील त्याला स्वस्थपणाने जगू देणं शक्य नाही. एका बाजूने जर साधक असेल तर नैतिक या सर्व गोष्टी सांभाळणं ही गरजेची बाब आहे. असं जेव्हा सरळ वर्तन असेल, मानसिक व्रत जो आचरत असेल, तर त्याचं हृदय शुद्ध होतं. जसं अशुद्ध किंवा गढूळ पाण्यावर तुरटी फिरवावी, तसे हे यम आणि नियम आहेत. आपल्या जीवनाला, जीवनावर जर फिरवले तर मग गाळ खाली बसणारच. तसंच नियम देखील पाच सांगितलेले आहेत. हे पाच नियम कायिक व्रत म्हणून आचरण्यासाठी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं संतोष हे आहे. जर आत मनाला अशा प्रकारची व्रत दिलेली असतील तर बाहेर आहे त्या परिस्थितीमध्ये सुखा आणि दुःखाला संतोषाने सामोरं जाणं. असं कायिक व्रत म्हणून सांगितलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये संतोष, सुखाच्या परिस्थितीमध्ये संतोष आणि दुःखाच्या परिस्थितीमध्ये देखील संतोष, कष्टाशिवाय दुःख सहन करणं. कारण कष्ट झाले की तुम्ही दुसऱ्याला दुखावलंच, कष्ट झाले स्वतःला म्हणून बायकोला दुखावतो, म्हणून नवऱ्याला दुखावलं जातं, म्हणून मुलांना दुखावलं जातं. संतोष जर ढळला, ज्या व्यक्तीचा संतोष ढळला तो सबंध जगाचा शत्रू होतो, सर्व जगाला दुखावतो. बिघडलेली असते स्वतःची मानसिक स्थिती, पण त्यामुळं दुसऱ्याला खडा ताडाताड असं तो बोलतो. म्हणून संतोष हे कायिक व्रत आहे, पण त्याचा मनावर प्रभाव परिणाम होतो. आणि जर यम उत्तम सांभाळलेले असतील तरच संतोष हे कायिक व्रत शक्य आहे. एकमेकांवर अवलंबून आहेत. देह किंवा इंद्रिय आणि मन हे एकमेकांपासून फार दूर नाहीत. देहाचं अत्यंत सूक्ष्म स्वरूप म्हणजे मन आहे, आणि मनाचा अत्यंत स्थूळ घटक म्हणून इंद्रिय आहेत. म्हणून मनतः जर यम सांभाळले गेले, मानसिक व्रत सांभाळली गेली, तर कायिक व्रत सांभाळायला सोपं जातं. मन अस्वस्थ आहे आणि संतोष कसा राखणार? म्हणून मन यमानी निर्वाळलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे, आणि तरीही जीवनामध्ये अनेक प्रकारच्या फलाकांक्षा असतात, नैराश्य असतं. यावर मात करण्यासाठी म्हणून ठरवून संतोष हे कायिक व्रत आचरतो आहे. जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये संतोष. भाऊसाहेब उमदीकरन, भाऊसाहेब केतकरांचं आपण जी महाराज चरित्र वाचत होतो, त्यांनी विचारलं महाराजांना की माझे कान आता काम करत नाहीत, डोळे चांगलं काम करत नाहीत, पडलो मी बाकावरून, हाड मोडलं, वृद्धापकाळ आलेला आहे, अशा परिस्थितीत महाराजांनी मला का बरं ठेवलं, मला घेऊन का गेले नाहीत, असं महाराजांना विचारलं. तेव्हा महाराजांनी जे उत्तर दिलं ते असं आहे, महाराज असं म्हणाले की अशाही परिस्थितीमध्ये किती आनंदाने राहता येतं हे भाऊसाहेब तुमच्याकडे पाहून लोकांना समजेल. हे तुमच्या जीवनाचं, तुम्हाला ठेवण्याचं उद्दिष्ट आहे, याला संतोष असं म्हणतात. शौच, संतोष, आधी शौच हे कायिक व्रत आहे, मग संतोष आहे. पण मी संतोष हे प्रथम सांगितलं. शौचाशिवाय संतोष तसा शक्य नाही. अंतर्बाह्य इंद्रिय शुद्धी हे कायिक व्रत सांगितलेलं आहे. आपलं शरीर, आपलं मन, आपलं चित्त, शौच त्याच्यावर व्याख्यान देताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले की निर्वाळुनी कनके गांग भरला पियुखे, म्हणजे सोन्याचं भांड ते स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यामध्ये गंगा भरली. आपला देह हे कनक पात्र आहे, ते उत्तम स्वच्छ असं पात्र केलं आणि त्याच्यामध्ये गंगा भरली, सद्गुरूंचा उपदेश त्याच्यामध्ये ओतप्रोत काठोकाठ भरला, हे शौच आहे. या शौचामुळे संतोष राहतो, यम सांभाळल्यामुळे संतोष राहतो. एवढं केल्यानंतर देखील हृदय शुद्धी करता अजून आवश्यक गोष्ट म्हणजे स्वाध्याय. उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता काही मुखोद्गत असावेत, त्याचं चिंतन असावं. काही केली पाठ संतांची उत्तरे, विश्वासे, आदरे, धरोनिया, असं तुकाराम महाराज म्हणतात. हे करणं अतिशय आवश्यक आहे. स्वाध्याय, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, असं समर्थ म्हणतात. पण हा स्वाध्याय देखील अशा प्रकारे शास्त्रीय ब्रह्मज्ञान सांगणाऱ्या अशा ग्रंथांचा अभ्यास, चिंतन मनन श्रवण चिंतन मनन निदिध्यास पूर्वक, तसं स्वाध्यायामध्ये नामस्मरण येतं, ध्यान येतं. मुख्यतः नामस्मरण आणि सद्विचार हे स्वाध्यायामध्ये अंतर्भूत आहेत. त्याच्या आधी या स्वाध्यायाच्या सांगितलेलं एक महत्वाचं म्हणजे तप. हा स्वाध्याय करण्यासाठी म्हणून देह, इंद्रिय, मन याची कडसणी होणं आवश्यक आहे. आज ध्यानाला बसायला नको. का बसायला नको? तर जरा पाय दुखतायत, जरा अंग दुखतंय, नको वाटतंय, इतर काही नाही तर नको वाटतंय, कंटाळा आलाय. तपामध्ये या कुठल्याही गोष्टी समाविष्ट होत नाही. तप म्हणजे त्यावेळेला ती गोष्ट करणं आणि असं वर्षानुवर्ष करणं. तप म्हणजे 12 वर्षाला एक तप म्हणतात, म्हणजे फार दीर्घ काळ साधना करत राहणं हे तप आहे. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तया नाव तप. स्वरूप प्राप्तीच्या उद्देशासाठी देहाला बसवणं, देहाकडून साधनेचे कष्ट वाटतील पण करून घेणं हे तपामध्ये मोडतं. अशा रीतीने या तपामुळं स्वाध्याय होणार असतो आणि स्वाध्यायामुळं तपाला किंमत राहते. तपाचा उद्देश ब्रह्मप्राप्ती असा असायला पाहिजे, वेगवेगळ्या सिद्धी मिळवणं असा तपाचा उद्देश कधीही नसतो, नसला पाहिजे. आणि सर्वात शेवटी ईश्वर प्रणिधान म्हणजे अखंड ईश्वराचं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करणं. अशा प्रकारचं ज्याचं जीवन आहे, शांत झालेल्या मनानी अशा प्रकारचं जो जीवन जगतो आहे, इंद्रियांना देखील तो या पद्धतीचं वळण लावतो आहे, असा मनुष्य त्याची योगभूमी योगाला म्हणजे योगाच्या अभ्यासाला प्रारंभ करतानाच अत्यंत शुद्ध असते. योगभूमी जर शुद्ध नसेल तर ध्यानाचा तसा उपयोग होत नाही. म्हणून साधकाच्या जीवनामध्ये हृदय शुद्धी करता या सर्व गोष्टी जमणं ही गरजेची गोष्ट आहे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, अशा प्रकारच्या मानसिक आणि कायिक व्रतांचं स्मरण पाहिजे. ही व्रत अनुसरायची कशी याचं स्मरण पाहिजे. हे शब्द आपल्या डोळ्यासमोर पाहिजेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. दिवसातून एकदा तरी साधकाला याची आठवण तर व्हायला पाहिजे. जर आठवणच नसेल तर हृदयभूमी मग त्याप्रमाणे वर्तन ही फार पुढची गोष्ट झाली. म्हणून याची आठवण होणं, आठवण करणं, आठवण ठेवणं ही आवश्यक गोष्ट आहे. नुसती आठवण जरी ठेवली तरी हृदय शुद्ध व्हायला सुरुवात होते. मी याचा अनेकदा अनुभव घेतलेला आहे. जर अशा प्रकारे आठवण केली तर योगभूमी म्हणजे आसन उत्तम जमतं. मनाचं अत्यंत सहकार्य मिळतं ध्यानाकरता, शरीराचंही अत्यंत सहकार्य मिळतं, बुद्धी देखील फार उत्सुक होऊन जाते. सहज मन शांत व्हायला लागतं, श्वासाकडे लक्ष जातं, डोळे मिटून घेतो आणि जे काही डोळे मिटल्यानंतर देखील सुगंध येईल, कानावर आवाज ऐकू येईल, एखाद्या पदार्थाचा दूरवर येणारा वास तो समजेल, कोणत्या ना कोणत्या तरी अंगानी इंद्रिय चाळवली जातील, असं जे एरवी होतं तर ते या साधकाच्या बाबत असं घडतं की हे जरी सगळं झालं तरी इंद्रियांचा निश्चय आपण शांत होणं आणि आत्मसुख भोगणं या मनाच्या भावनेशी इंद्रिय अत्यंत सुसंगत वर्तन करतात. त्याला प्रत्याहार असं म्हटलेलं आहे. म्हणजे इंद्रिय आपला विषय भोगायचं विसरून प्रति आहार ब्रह्माचाच करण्याची इच्छा करतात, परमात्म्याचाच करण्याची इच्छा करतात. तेव्हा तो ध्यानाला बसतो, तेव्हा त्याचं ध्यान लागतं. ध्याता आपण तरी ध्यानरूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढीगा. तेच ध्येय ध्यान ध्याता या तिहींची एक रूपता हो या तव पंडुसुता की जे जे गा. त्यावेळेला मग ध्येय ध्यान ध्याता यांची एकरूपता होते. ध्यान आणि समाधी याच्यामध्ये काही फरक नाहीये. फरक असेल तर तो काळाचा आहे. ध्यानामध्ये बोध होतो, ज्या ध्यानामध्ये बोध होतो त्याला ध्यान असं म्हणतात, आणि ज्या ध्यानामध्ये बोध होत नाही त्याला ध्यानाचा अभ्यास असं म्हणतात. ध्यान याचा अर्थ एकरूपताच. ध्येय ध्यान ध्याता या तिहींची एक रूपता हो या तव पंडुसुता की जे जे गा, हे ध्यान आहे. आपण जे ध्यान करतो ते या ध्यानाचा प्रयत्न करतो. आपण असं ध्यान व्हावं म्हणून प्रयत्न करतो. कधी कधी तसं ध्यान होतं आपलं, कोणाकोणाचं तर रोज देखील होतं आणि कोणाकोणाचं होत नाही. ज्या वेळेला होत नाही तेव्हा ध्यानाचा अभ्यास झाला म्हणायचं. म्हणून समाधी म्हणजे आपण ब्रह्म अशा प्रकारची भावना मनाच्या अमन अवस्थेनंतर आतून सहज स्फूर्तीनी सहज स्फुरणानी आपण ब्रह्म ही प्रतीती येणं आणि ती प्रतीती कितीतरी काळ टिकून राहणं ही समाधी. जेव्हा प्रत्याहाराची स्थिती येते त्यावेळेला हृदय शुद्ध होतं. यम नियम आसन प्राणायाम हे सगळं चालू आहे पण हृदय शुद्धी झाली असेल असं नाही. पण जेव्हा बाहेरच्या विषयांचा कुठेतरी ध्यानाला बसलेल्या साधकाला स्पर्श होतो तेव्हा देखील इंद्रिय त्या विषयाकडे न जाता आतच रमू पाहतात असा जेव्हा प्रत्याहार सुरू होतो. प्रतिआहार प्रत्येक इंद्रिय आपला आहार टाळून जणू परमात्मा हाच आहार म्हणून स्वीकारतो तेव्हा हृदय शुद्ध होतं. त्या ठिकाणी मग सद्गुरूंची पावलं तिथे येऊन स्थिरावतात. प्रत्याहार धारणा धारणा ही अशी गोष्ट आहे की या प्रत्याहारामुळे ध्यानाच्या अलीकडची अत्यंत धैर्याची अशी स्थिती निर्माण होते आणि त्या स्थितीमध्ये ध्यान हे पक्क होऊन जातं. ही अनुषंगिक साधना देखील होऊ शकते. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. अर्थात ही अनुषंगिक साधना जो रोज ध्यानाला बसतो अशीच व्यक्ती करू शकते एखाद्या वेळेला करण्याची गोष्ट आहे. आपण सगळे थोडा वेळ एक 15 मिनिटं अशा प्रकारे बसूयात. आपण सगळे शांत डोळे मिटून बसलेले आहोत. शरीर अत्यंत स्थिर, आपल्या हृदयाच्या ठिकाणी लक्ष, म्हणजे चिदाकाशात नाही, हृदय, हृदयापाशी लक्ष. आणि हृदयामध्ये सर्व जगाला संतोष देण्याचा, सुख देण्याचा संकल्प, कोणालाही न दुखवण्याचा संकल्प. सत्य स्वरूप परमात्मा प्राप्त करण्याचा अत्यंतिक निश्चय. संसारावर पूर्ण अविश्वास, संसार नको अशी भावना हृदयाच्या ठिकाणी. आपण आत्मरूपाने परिपूर्ण आहोत अशी भावना. कोणत्याही वस्तू खेरीज आपण परिपूर्ण आहोत. मला कोणाकडूनही काहीही मिळण्याची अपेक्षा नाही. ब्रह्मही वेदम अमृतम पुरस्ताद ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण अधश्च ऊर्ध्वम प्रसृतम. असा ब्रह्मभाव अक्षर अविनाशी शुद्ध जाणीव स्वरूप सच्चिदानंद हृदयाच्या ठिकाणी वास करून आहे. आपण परिपूर्ण आहोत अशी दृढ भावना, त्यामुळं अपरिग्रह सुस्थिर. सुख दुःख कष्टाशिवाय सहन करणं इंद्रियांची देखील त्याच्यामध्ये साथ मिळणं असा संकल्प. आपलं देह पात्र इंद्रिय निर्वाळुनी कनके शुद्ध करून सुवर्ण पात्र शुद्ध करून त्याच्यामध्ये सद्गुरूंचा उपदेश तेच तू आहेस, गांग भरला पियुखे तू परमात्माच आहेस, याचा सांभाळ परमात्म प्राप्ती करता दीर्घकाळ इंद्रियांकडून साधना करून घेण्याची, मनाकडून बुद्धीकडून साधना करून घेण्याची दृढ इच्छा आणि संकल्प स्वाध्याय ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते अशा सारख्या उपनिषद मंत्राच्या ठिकाणी श्रवण मनन चिंतन निधिध्यास करण्याचा निश्चय. तसं सगुणाच्या ठिकाणी अत्यंतिक प्रेम, निर्गुण परमात्माच सगुणाच्या रूपाने रामकृष्ण होऊन आला, त्यांची भक्ती याचा अंतःकरणात निश्चय आणि इंद्रिय त्याकरता वापरण्याचा निश्चय. एवढ्या करता योगभूमी लगेच तयार होते. ध्यानाकरता अत्यंत अनुकूल अशी मनाची चित्ताची स्थिती होते. यालाच आसन असं म्हणतात. आता सद्गुरु वाक्याचं स्मरण. तत्त्वं सोहं सहा अथवा श्रीं तत्त्वं सोहं सहा आपण देह मन बुद्धी नाही, आपण परमात्म स्वरूप आहोत. असा सद्गुरु वचनामुळे दृढ विश्वास चिंतन. तुम्हाला लक्षात यायला लागलं असेल की श्वास सहज नियमित व्हायला लागले. किंचित दीर्घ व्हायला लागले. त्या श्वासावर नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम अनुसंधान. अशा प्रकारे श्वासावर सोहम आलंबन करत असतानाच श्वास घ्यावा आणि थांबून ठेवावा असा सहज भाव, जास्तीत जास्त थांबवावा असा सहज भाव निर्माण होणं, सोहम भावाने श्वास घेऊन सोडायच्या वेळेला मात्र लगेच न सुटणं, या वेळेला तुमच्या लक्षात येत असेल की असं घडतं की इंद्रियांची बाहेर जाण्याची प्रवृत्ती सहज थांबते आणि इंद्रिय देखील ध्यानाला सहकार्य करायला सुरुवात करतात. याला प्रत्याहार म्हणतात, बाहेरच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती निर्माण होणं. अशा प्रकारे इंद्रिय आणि मनाच्या सहकार्यामुळे अहम ब्रह्म अशा प्रकारची धारणा चिदाकाशामध्ये पक्की होणं. हीच सद्गुरूंची निर्गुण निराकार पावलं. अहम ब्रह्म या भावनेकडे लक्ष द्या. श्वासाकडे दुर्लक्ष. ब्रह्म भाव रूपी सद्गुरु चरण मस्तकाच्या प्रदेशात सुस्थिर झालेले आहेत। हरि 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 स्वामी जी हरि 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 हरि। आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पावले श्री गुरुंची या ओवीच ध्यानाच्या अंगाने हे निरूपण आहे। शब्दाशिवाय हे निरूपण होतं। हृदय शुद्ध करण्याची शास्त्रीय प्रक्रिया त्यांनी आपोआप हे घडून राहत। त्या ठिकाणी सद्गुरूंचा उपदेश तू ब्रह्म आहेस हीच कोणी सद्गुरूंची पावलं। त्या ठिकाणी ऐक्य भावाची ओंजळ भरून सर्व इंद्रिय रूपी फुलांच्या कळ्या त्या ओंजळीमध्ये एकत्र केल्या आणि ओंजळ भरून पुष्पांजळीचं अर्घ्य दिलं। सर्व इंद्रिय भाव त्या ठिकाणी सद्गुरूंच्या वाक्यावर वाक्याच्या वाक्यरूपी पदकमलांवर अर्पण केले। सर्व इंद्रिय भाव संनिष्ठ वासना म्हणजे त्याच्याच ठिकाणी एकरूप झालेल्या वासना त्याही आपण ही सद्गुरूंशी सद्गुरूंनी दिलेल्या बोधाशी एकरूप आहोत अशा अनन्य रूपी उदकानी धुवट शुद्ध झालेल्या अशा वासना त्या वासनांचं अबोट चंदनाचं सद्गुरूंच्या पदकमली लावलं। प्रेमरूपी सोन्यानी गाळून शुद्ध करून घडवलेल्या घागऱ्या सद्गुरूंच्या पदकमलाला म्हणजे पैंजण सद्गुरूंच्या पदकमलांना वाहिले म्हणजे तो जो बोध आहे त्या बोधाला अत्यंत प्रेमानी कवळलं। त्यांच्या अंगठ्यामध्ये सद्गुरूंच्या अंगठ्यामध्ये जोडवी घातली। एकनिष्ठ शुद्ध अशा भावनेने दृढ पक्की केलेली चांगली जाड जूड अशी जोडवी सद्गुरूंच्या अंगठ्यामध्ये घातली। अव्यभिचारे चौखडी आता त्या पावलांखेरीज म्हणजे ब्रह्म मी या भावांखेरीज अन्य कुठलाही भाव ज्याच्या ठिकाणी नाही अशा प्रकारची शुद्ध भावना हीच कोणी जोडवी ही सद्गुरूंच्या अंगठ्यामध्ये घातली. आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. अष्ट सात्विक भाव त्या भावाचं बहळ म्हणजे भरपूर सुगंध देणार, आनंदरूपी पुष्कळ सुवास देणार असं मुकुळ म्हणजे कमळ अष्टदळांनी उमललेलं ते सद्गुरु चरणी म्हणजे मी ब्रह्म आहे अहम ब्रह्म रूपी सद्गुरु चरण जे आहेत त्याच्यावर सर्व अष्ट सात्विक भाव देखील वाहिले. त्या ठिकाणी मी कोणी आहे अशा प्रकारचा धूप जाळून टाकला. आणि निरभिमान तेजाने सद्गुरूंना ओवाळलं किंवा तोच मी आहे या तेजाने सद्गुरूंची आरती केली त्यांची ओवाळणी केली. तेथे अहम हा धूप जाळू नाहम तेजे ओवाळू किंवा सोहम तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर आणि ते सद्गुरूंचे पाय पोटाजवळ घेतले. पण सामरस्य रूपी आलिंगन दिलं म्हणजे मीही उरलो नव्हतो पावलं देखील उरली नव्हती पण आलिंगन तर झालेलं होतं. माझी तनु आणि प्राण या ठिकाणी न कळत दोन गोष्टी शिल्लक होत्या त्या म्हणजे कधी कधी निर्माण होत असलेली देहभावना अस्पष्ट स्मरणारी देहभावना आणि अव्याहत चालू असणारे प्राण. या दोन्ही पाऊवा लेवू श्री गुरुचरण याच कोणी मी पादुका केल्या आणि या बोधाचं संरक्षण करण्यासाठी म्हणून या बोधाला त्या पादुकांचा मी आधार दिला. करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया आणि तनु आणि प्राण यांच्याच पादुका या बोधाच्या संरक्षणासाठी पादत्राण म्हणून दिल्या. त्यामुळे भोगाची फिकीर संपली त्याचं निंबलोण करून उतारा म्हणून ओवाळून टाकले भोगाची आठवणच संपली आणि मोक्षाचीही आठवण संपली. मोक्षाची आठवण जागृत अवस्थेत असते समाधी अवस्थेत नसते. समाधी अवस्थेत मोक्ष सहज आहे पण मोक्ष आहे अशी भावना नसते त्यामुळे मोक्षही ओवाळून टाकून दिला. या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा त्या दैववानाला अशा प्रकारची गुरुचरण सेवा पात्र प्राप्त होते. जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे सर्व पुरुषार्थ एकत्र बांधून जो अशा प्रकारे पाट बांधतो लग्न लावतो गुरुचरणांशी किंवा पट्टाभिषेक करतो पण लग्न लावतो पाट बांधतो हा शब्दच जास्त चांगला हा अर्थच जास्त चांगला. एकरूपता जो प्राप्त करतो सगळे पुरुषार्थ ओवाळून टाकतो गुरुचरण सेवेच्या करता म्हणून असं हे अत्यंत गूढ रम्य सहज अर्थ न समजणार पण फार गोड असं गुरुस्तवन ध्यानाच्या अंगाने आपण आज ऐकलं. पूजेच्या अंगानी अर्चनाच्या अंगानी द्वैत भाव राखून देखील हे गुरुस्तवन करता येतं, हे पूजन करता येतं. कसं ते आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 स्वामी जी. बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सदगुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.